आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या टप्प्या खातीर आज अधिसुचोवणी जारी जातली. लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्या खातीर आनी ईशान्येकडल्या दोन राज्यांनी एकाच टप्प्यान जावपा आशिल्ल्या विधानसभा वेंचणुके खातीर उमेदवारी दाखल करपाची प्रक्रिया काल सांज वेळार सोपली. लष्करांच्या कमांडरांची परिषद 2024 आयच्यान नवी दिल्लीत हायब्रीड मोडान सुरू जातली. दिल्ली उच्च न्यायालयान मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांकां तात्काळ अंतरीम दिलासो दिवपाक नकार दिला. इंडियन प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीन आज सांज वेळार जयपूरच्या सवाय मानसिंग स्टेडियमात राजस्थान रॉयल्स आनी दिल्ली कॅपिटल्स हांचे मदीं खेळ जातलो. आता पुराय खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या टप्प्या खातीर आज अधिसुचोवणी जारी जातली. ह्या टप्प्यान मणिपूरांतल्या एका मतदारसंघासयत 12 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांतल्या 88 लोकसभा मतदारसंघांनी वेंचणूक जातली. दुसऱ्या टप्प्यान केरळांतले 20, कर्नाटकांतले 14, राजस्थानांतले 13, उत्तर प्रदेश आनी महाराष्ट्रांतले दरेकी 8, मध्य प्रदेशांतले 7, आसाम आनी बिहारांतले दरेकी 5, अस्तंत बंगाल छत्तीसगडांतले दरेकी 3 आनी मणिपूर त्रिपुरा आनी जम्मू काश्मीरांतल्या दरेकी एका मतदारसंघात वेंचणूक जातली. 4 एप्रील मेरेन उमेदवारी अर्ज दाखल करूं येता. ह्या टप्प्या खातीर मतदान 26 एप्रीलाक जातले. जम्मू काश्मीर सोडल्यार सगळ्या राज्यांनी आनी केंद्रशासित प्रदेशांतल्या उमेदवारी अर्जाची छाननी 5 एप्रीलाक जातली. जम्मू काश्मीरान 6 एप्रीलाक छाननी जातली. लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्या खातीर आनी ईशान्येकडल्या दोन राज्यांनी एकाच टप्प्यान जावपा आशिल्ल्या विधानसभा वेंचणुके खातीर उमेदवारी दाखल करपाची प्रक्रिया काल सांज वेळार सोपली. बिहारात लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्या खातीर आज अर्ज भरपाचो निमाणो दीस. पहिल्या टप्प्यान 17 राज्यां आनी 4 केंद्रशासित प्रदेशांनी लोकसभेच्या 102 मतदारसंघासयत सिक्कीमातल्या 32 विधानसभा मतदारसंघ आनी अरुणाचल प्रदेशांतल्या 60 वांगडी विधानसभा खातीर फुडल्या म्हयन्याचे 19 तारखेक मतदान जातले. लोकसभा वेंचणुके खातीर एकाच टप्प्यान वेंचणूक जावपा आशिल्ल्या राज्यांमदी तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, लक्षद्वीप, अंदमान आनी निकोबार जुवे आनी पुडुचेरी हांचो आसपाव जाता. आज उमेदवारी अर्जांची छाननी जातली. शेनवारा उमेदवारी वाटी घेवपाचो निमाणो दीस. लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्या खातीर काल निमाण्या दिसा देशभरातल्या जायत्या नामनेच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले. भाजपचे वरिष्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी काल महाराष्ट्रांतल्या नागपूर लोकसभा मतदारसंघातल्यान आपलो उमेदवारी अर्ज दाखल केलो. त्रिपुरान त्रिपुरा अस्तंत लोकसभा मतदारसंघातल्यान भाजप उमेदवार बिप्लब कुमार देव आनी काँग्रेसीतले ताचे लागीचे प्रतिस्पर्धी आशिष साहा हांणी काल अगरतळान उमेदवारी अर्ज दाखल केले. मध्यप्रदेशात निमाण्या दिसा भाजप आनी काँग्रेस सयत सगळ्या मुखेल पक्षांच्या नामनेच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले. तशेंच उमेदवारी अर्ज सादर करपाचे निमाण्या दिसा काँग्रेसीन लोकसभा वेंचणुके खातीर आनीक 14 उमेदवारांची वळेरी जाहीर केली. पक्षान गाझियाबाद लोकसभा मतदारसंघात डॉली शर्मा हांकां उमेदवारी दिली जाल्यार नकुल दुबे युपींतल्यान सीतापूर मतदारसंघातल्यान वेंचणूक लढयतले. पक्षाचे फुडारी कालीचरण मुंडा हे झारखंडातल्या खुंटी लोकसभा मतदारसंघातल्यान वेंचणूक लढयतले. प्रताप भानू शर्मा हांकां विदिशा आनी राव यादवेंद्र सिंग हांकां मध्यप्रदेशातल्या गुणा लोकसभा मतदारसंघातल्यान तिकेट मेळ्या. शिवसेना युपीटीन महाराष्ट्रातल्या लोकसभा वेंचणुके खातीर 17 उमेदवारांची यादी जाहीर केल्या. पक्षान दक्षिण मुंबयचे विद्यमान खासदार अरविंद सावंत हांकां परत संधी दिल्या. ठाण्यांतल्यान राजन विचारे, रत्नागिरी सिंधुदुर्गांतल्यान विनायक राऊत, उस्मानाबादांतल्यान ओमप्रकाश निंबाळकर आनी परभणींतल्यान संजय जाधव हांकां उमेदवारी दिल्या. मात्र मुंबईतल्या काय मतदारसंघातल्यान आनी सांगळी मतदारसंघातल्यान उमेदवार जाहीर केल्ल्या बद्दल तांचो मित्रपक्ष काँग्रेसीन नाराजी व्यक्त केल्या. भारतीय जनता पक्षान लोकसभा वेंचणुके खातीर 11 राज्यां आनी 2 केंद्रशासित प्रदेशां खातीर पक्ष वेंचणूक प्रभारी आनी सहप्रभारी नेमल्यात. हरियाणा भाजपचे आदले अध्यक्ष ओपी धनकर हांकां दिल्लीचे प्रभारी जाल्यार पक्षाचे खासदार डॉ दिनेश शर्मा हांकां महाराष्ट्राचे प्रभारी आनी आमदार अभय पाटील हांकां तेलंगणाचे प्रभारी केल्या. पक्षाचे आमदार संजीव चौरासिया आनी पक्ष फुडारी रमेश बिदुरी आनी संजय भाटी हांकां उत्तर प्रदेशाचे सहप्रभारी केल्यात. पक्षाचे आमदार नितीन नवीन हांकां छत्तीसगडाचे प्रभारी केल्या. पक्ष फुडारी नलीन कोहली हांकां नागालँडाचे प्रभारी नेमल्यात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात. लष्कराच्या कमांडरांची परिशद 2024 आयच्या नवी दिल्लीन हायब्रीड मोडान सुरू जातली. परिशदे वेळार रक्षा मंत्री राजनाथ सिंग फुडल्या महिन्याच्या 2 तारखेक उपस्थितांक उद्देशून उलोवप करतले आनी वरिष्ठ लष्करी फुडाऱ्यांकडे संवाद साधतले. आज परिषदेच्या पहिल्या दिसा लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे आपल्या कमांड मुख्यालयांतल्यान व्हर्च्युअल माध्यमांतल्यान सहभागी लष्करी कमांडरांकडे संवाद साधतले. क्षेत्रीय सेना आणि माजी सैनिकांच्या कल्याणाचेर परिणाम करपी मुद्द्यांचेर या वेळार चर्चा जातली. 1 एप्रिलाक लष्कराचे वरिष्ठ फुडारी विचार मंथन सत्रान वांटो घेतले. कार्यात्मक परिणामकारकता वाढप, नवनिर्माण आणि अनुकूलन क्षमतेच्या संस्कृतीक प्रोत्साहन आणि भविष्यातल्या आव्हाना खातीर तात्परता सुनिश्चित करपा खातीर प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमात गुंतवणूक करप हे या सत्रांचे उद्दिष्ट आसतले. तसेच विचार मंथन सत्रान कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणा संबंधित प्रश्नांचे विचार जातलो. त्याच्या उपरांत लष्कर प्रमुखांच्या अध्यक्षतेखाला आर्मी ग्रुप इन्शुरन्सच्या गुंतवणूक सल्लागार समितीची बसका जातली. ही समिती सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक सुरक्षे खातीर विविध कल्याणकारी उपाय आणि योजनांचे विचार विनिमय करतली. 2 एप्रिलाक जावपी परिषदेच्या निमाण्या दिसा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख एडमिरल आर हरिकुमार आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी उपस्थितांक संबोधित करतले. या कार्यावेळी संरक्षण सचिव गिरीधर अरामने आणि संरक्षण मंत्रालयाचे हेर वडील अधिकारी हजर असतले. दिल्ली उच्च न्यायालयान मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांका तात्काळ अंतरिम दिलासो दिवपाक नकार दिला. अपकारी धोरण घोटाळ्यांतल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांच्या अटकेक आनी 6 दिसांच्या कोतडीक आव्हान दिवपी याचिकेचेर उच्च न्यायालयान अंमलबजावणी संचालनालय ईडीक नोटीस जारी केल्या. या प्रकरणात तो अंमलबजावणी संचालनाच्या कोतडींत आसा. न्यायमूर्ती स्वरणकांत शर्मा हांच्या खंडपीठान केजरीवाल हांच्या याचिकेचे 2 एप्रिल मेरेन जाप दिवपाक ईडीक सांगला. या प्रकरणाची फुडली सुनावणी 3 एप्रिलाक जातली. महिला सक्षमीकरण हे जगाचे वर्तमान आणि भविष्य या खातीरची गुंतवणूक असे उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी सांगला. नवी दिल्लीन भारत मंडपमान फिक्कीच्या महिला संघटनेक 40 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान आयोजित कार्यावळीत ते काल उलयताले. लैंगिक समानता आणि महिला प्रणित विकास ही न्याय आणि प्रगतीशील समाजाची मूलभूत तत्वां असे उपराष्ट्रपतींनी म्हणले. सशस्त्र दळांत बायलां खातीर कायम आयोग आणि सैनिक शाळांनी चलयांक प्रवेश दिवप अशा हालीच्या सकारात्मक उपक्रमाविषयी ताणी नोंद केली. आज मायामी ओपन टेनिस सर्तींतल्या दादल्यांच्या दोट्टी गटांतल्या सेमीफायनलीन भारताचो रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडन, स्पेनच्या मार्सल ग्रॅनोल्सर्स आणि अर्जेंटिनाचो हेरोसियो झेबोलास या जोडी आड खेळतले. ओके भारतीय वेळाप्रमाण राती 10:30 सुरू जातलो. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर जाल्ल्या खेळात सनरायझर्स हैदराबाद पंगडान मुंबई इंडियन्स पंगडाचेर 31 धावण्यांनी जैत मेळयले. पहिली फलंदाजी करपी हैदराबाद पंगडान निर्धारित 20 षटकांत 3 बाद 277 धावण्यो करून इतिहास घडयलो. हैदराबादच्या हेनरिक क्लासेन हाणें 34 बॉलांत 80 धावण्यो केल्यो. अभिषेक शर्मान 23 बॉलांनी 63 जाल्यार ट्रॅव्हिस हेड हाणें 24 बॉलांनी 62 धावण्यो केल्यो. उपरांत मुंबई इंडियन्साचो पंगड 20 षटकांत 5 बाद 246 धावण्यो काडपाक शकलो. मुंबईच्या तिलक वर्मान 34 बॉलांनी 64 धावण्यांचे योगदान दिले. क्लासेनाक सामनावीर म्हणून घोषित केलो. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमाचेर आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या पंगडामधी खेळ जातलो. हो खेळ सांजवेळार 7:30 सुरू जातलो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. लोकसभा वेचणुकेच्या दुसऱ्या टप्प्या खातीर आज अधिसुचोवणी जारी जातली. लोकसभा वेचणुकेच्या पहिल्या टप्प्या खातीर आणि ईशान्येकडल्या 2 राज्यांनी एकाच टप्प्यात जावपा आशिल्ल्या विधानसभा वेचणुके खातीर उमेदवारी दाखल करपाची प्रक्रिया काल सांजवेळार सोपली. लष्करांच्या कमांडरांची परिषद 2024 आयच्या नवी दिल्लीन हायब्रीड मोडान सुरू जातली. दिल्ली उच्च न्यायालयान मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांका तात्काळ अंतरिम दिलासो दिवपाक नकार दिला. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट सर्तीन आज सांजवेळार जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमान राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हांचे मदीं खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.